सर्वांना नमस्कार. आजच्या या विशेष भक्ती सत्संगाच्या आरंभी आपण सर्वप्रथम वातावरणात काय जाणवत आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करूया. आजचे वातावरण अत्यंत निराळे आहे. भक्तीच्या स्पंदनाने ओथंबलेल्या या वातावरणात आनंद आणि चैतन्याचे कण पसरलेले जाणवत आहेत. अत्यंत उत्साही, आनंददायी आणि चैतन्यदायी असे वातावरण आपल्या सर्वांसाठी काहीतरी आनंददायी वार्ता घेऊन आल्याची चाहूल लागत आहे. अत्यंत सुंदर आणि दिव्य वातावरणामुळे आपले अणुरेणू पुलकित झाले आहेत. याच सुंदर स्थितीत आत्ता आपण सर्वांनी भगवंताच्या चरणी, गुरुदेवांच्या परमदिव्य चैतन्यदायी चरणी प्रार्थनारूपी शब्दमोती अर्पण करूया. हे गुरुदेवा, आम्ही आपल्या सुकोमल चरणी नतमस्तक आहोत. आजचे हे दिव्य वातावरण आपले परम चैतन्यदायी आणि दिव्य अस्तित्व भक्ती सत्संगात प्रत्यक्ष अवतरल्याची साक्ष देत आहे. वातावरणाच्या कणाकणात साक्षात आपणच आहात याचीच अनुभूती येत आहे. आपले दिव्य रूप या विश्वात, या ब्रह्मांडात सर्वत्रच व्यापले असल्याची अनुभूती येत आहे. हे गुरुवर्य, आजच्या या आनंददायी वातावरणाचा आमच्या अंतरंगावर परिणाम होऊन तेही त्याच दिव्य आनंदाने भरून जाऊ द्या. आपल्या तेजाने, आपल्या ऊर्जेने भारित होऊ द्या. आपल्या दिव्य अस्तित्वाने आमचे हृदय मंदिर व्यापून जाऊ द्या. आमच्या पेशी पेशीत आपली ऊर्जा कार्यरत होऊ द्या. हे गुरुवर्य, आमच्यावर कृपा करा. हे वात्सल्य मूर्ती, हे करुणागणा, हे गुरुनाथा, आम्हाला आपल्या भक्तीने चिंबचिंब होता येऊ द्या. हे जगदीश्वरा, आम्हाला आपल्या भक्तिरसात डुंबता येऊ द्या. आमची अंतर्बाह्य शुद्धी होऊन आम्हाला निर्मळतेची अनुभूती घेता येऊ द्या. आपलीच दिव्य मूर्ती आमच्या अंतरी, आमच्या हृदय मंदिरी, आमच्या ध्यानी मनी चित्ती वसू द्या. अशी आपल्या ब्रह्मांड व्यापक चैतन्यमयी चरणी अनंत अनंत कोटी वेळा प्रार्थना करत आम्ही ही शब्द सुमने अर्पण करत आहोत. आत्ता आपण सर्व इंद्रियांसहित, सप्त चक्रांसहित, पेशी पेशीतून गुरुगान करत दिव्य श्लोकाच्या माध्यमातून गुरुदेवांना आळवूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंताच्या दिव्य लीलांची अनुभूती घेत त्या भगवत लीलेच्या विश्वात रममाण होण्यास आलेल्या आपणा सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. आपली भारतीय संस्कृती प्राचीन आणि महान आहे. या संस्कृतीत सांगितलेला प्रत्येक आचार हा आनंद वाढवणारा आणि ईश्वराकडे घेऊन जाणारा आहे. अनेक सण, उत्सव आणि व्रते यांच्या माध्यमातून त्या त्या दिवसाचा आनंद लुटणे, त्या त्या दिवशी कार्यरत असलेले ईश्वराचे तत्व ग्रहण करणे आणि त्याच्या अनुसंधानात राहणे यांची अनुभूती आपल्याला घेता येते. आपल्या भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशात आसे तू हिमाचल म्हणजे सेतू सागरापासून ते हिमालयापर्यंत, भारतभूमीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत विविध तीर्थक्षेत्रे आहेत. ही तीर्थक्षेत्रे म्हणजे साक्षात चैतन्याचे स्रोत आहेत. ही तीर्थक्षेत्रे म्हणजे आपल्या परमपावन भारतभूमीला भगवंताने प्रदान केलेले वरदानच आहे. देवदेवता, ऋषीमुनी आणि संतांच्या परमकृपेने आपल्याला अति दुर्लभ अशा तीर्थक्षेत्रांतील चैतन्य लाभत आहे. अयोध्या, मथुरा, काशी, कांचीपुरम, द्वारकापुरी, जगन्नाथपुरी, हरिद्वार, ऋषिकेश ही भारतातील काही जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. अशी ही एक ना अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे चैतन्याचा स्रोत आहेत. यातीलच एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे प्रयागराज. अशा या पवित्र प्रयागराज येथील चैतन्याचा विश्वभरातील सर्वत्रच्या जीवांना लाभ होण्यासाठी तेथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. यावर्षी 13 जानेवारी 2025 पासून या महाकुंभ मेळ्याला आरंभ होत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये असलेल्या या कुंभ पर्वाचा अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर लाभ कसा घ्यायचा, या कुंभ पर्वाच्या रूपात आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी साक्षात भगवंताची दैवी लीला कशी आहे याविषयीचे दिव्य ज्ञान भगवंत आपल्याला आजच्या या विशेष भक्ती सत्संगातून देणार आहे. सुरुवातीला आपण कुंभमेळ्याविषयी माहिती जाणून घेऊया. त्याद्वारे कुंभमेळ्याचे महत्त्व आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. कुंभमेळ्यामध्ये केवळ भारताच्या सांस्कृतिक महत्तेचेच दर्शन घडत नाही, तर ते संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभ पर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर नाशिक या 4 क्षेत्री प्रत्येक 12 वर्षांनी भरणाऱ्या यात्रेला हिंदू जीवन दर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभ पर्वाचे आध्यात्मिक महात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. कुंभ पर्व म्हणजे जणू श्रद्धावानाचाच मेळा आहे. जे साधू जीवनभर गुहेत राहून तपश्चर्या करतात ते कुंभमेळ्यानिमित्त बाहेर पडतात आणि स्नानासाठी एकत्र येतात. त्यांचे दर्शन आणि सत्संग यांचा लाभ कुंभमेळ्यात मिळतो. केवळ भाविकच नव्हे तर देवता, ऋषी, संत आणि 33 कोटी तीर्थे या कुंभपर्वास येतात. हे सारे अद्वितीय आहे. कुंभपर्व म्हणजे प्रत्येक 12 वर्षांनी येणारा पुण्ययोग आहे. कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणाऱ्या भाविकांनाच कुंभपर्वाचा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो. अशा या कुंभमेळ्याची उत्पत्ती कशी झाली त्याचाही अत्यंत प्राचीन इतिहास आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया. अमृत कुंभाच्या प्राप्तीसाठी देव आणि दानव यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले होते. पण हे मंथन करणार कसे? मंथन म्हणजे घुसळणे. एवढा विशाल महासागर घुसळण्यासाठी रवी केवढी मोठी लागणार? मग या समुद्र मंथनासाठी मेरू म्हणजे मंदराचल पर्वताला विनंती करण्यात आली. तो येऊन क्षीरसागरात उभा ठाकला. आत्ता तो मेरू पर्वत घुसळण्यासाठी मोठे आणि जोरकस दोराची आवश्यकता होती. त्यासाठी सर्पराज वासुकीला दोर म्हणून कार्य करण्याची विनंती करण्यात आली. वासुकी नागाने आपल्या विशाल आणि लांबलचक देहाने मेरू पर्वताला वेढा घातला. सागराच्या एका बाजूला देव उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूला दानव. देव ज्या बाजूला उभे होते तिकडे वासुकीचे शेपूट होते. ते हातात धरून देवानी सागर घुसळायचा आणि वासुकीच्या मुखाच्या दिशेने उभे असलेल्या दानवानी वासुकीरूपी दोर ओढायचा असे ठरले. देव आणि दानव दोघेही वासुकीरूपी दोराने सागर मंथन करू लागले. मंथनाने जसा जोर धरला तसे सागराच्या तळातून एक एक रत्न बाहेर पडू लागले. प्रथम हलाहल विष बाहेर पडले, नंतर कामधेनू, उच्चय श्रवा म्हणजे शुभ्र घोडा, चार दंत असलेला ऐरावत, कौस्तुभमणी, पारिजात कल्पवृक्ष, रंभादी अप्सरा, विष्णुपत्नी श्री लक्ष्मी, सोम म्हणजे चंद्र, हरिधनू म्हणजे धनुष्य, शंख, अशी 12 रत्ने क्रमाने बाहेर पडली. ज्या अमृत कुंभासाठी हा सारा खटाटोप चालू होता तो अमृत कलश म्हणजे अमृताचा कुंभ हाती घेऊन सर्वात शेवटी 13वे रत्न म्हणजे देवतांचा वैद्य धन्वंतरी बाहेर पडला. 14वे रत्न म्हणजे हा अमृत कुंभ होय. धन्वंतरी देवता अमृत कुंभ हाती घेऊन समुद्रातून वर येऊ लागताच देवांच्या मनात आले, दानवांच्या हाती जर हा अमृत कुंभ लागला आणि ते अमृत पिऊन दानव अमर झाले तर सर्वत्र उत्पात करतील. ते उन्मत्त होऊन सर्वत्र हाहाकार माजवतील. मग त्यांनी इंद्रपुत्र जयंत याला खून केली. इंद्रपुत्र जयंत लगेच धन्वंतरीच्या हातातील अमृत कुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागला. हे पाहून दानव चिडले. मग अमृत कुंभ प्राप्त करण्यासाठी देव आणि दानव यांच्यात 12 दिवस आणि 12 रात्री युद्ध झाले. देवतांचे 12 दिवस म्हणजे मानवाची 12 वर्षे. या अमृत कुंभासाठी देव आणि दानव यांच्यात 12 वर्षे युद्ध झाले. या युद्धात 12 वेळा अमृत कुंभ खाली पडला. या प्रत्येक वेळी सूर्य देवाने अमृत कलशाचे रक्षण केले आणि चंद्राने कलशातील अमृत सांडणार नाही याची दक्षताही घेतली. गुरु या ग्रहदेवतेने राक्षसांचा प्रतिकार करून अमृत कुंभाचे रक्षण केले. त्यावेळी खाली पडताना अमृत कुंभाचे जरी रक्षण करण्यात आले तरी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तो हिसळल्याने त्यातील अमृताचे थेंब बाहेर उडाले आणि खाली पडले. ज्या 12 ठिकाणी अमृत कुंभातील थेंब पडले त्या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि गुरुग्रह यांच्या विशिष्ट योगाने कुंभपर्व मानले जाते. या 12 स्थानांमध्ये पृथ्वीवरील म्हणजे या भूलोकातील चार स्थानांचा समावेश होतो. त्या चार स्थानांपैकी पहिले प्रयाग म्हणजे अलाहाबाद, दुसरे हरिद्वार म्हणजे आता ज्याला हरिद्वार म्हणतो ते, तिसरे उज्जैन आणि चौथे त्र्यंबकेश्वर नाशिक. अशा प्रकारे या चारही तीर्थक्षेत्री कुंभस्थानांची निर्मिती झाली. उर्वरित आठ स्थाने ही पृथ्वीवर नसून अन्य लोकात आहेत. कुंभ पर्वात या अमृत कलशाचेही स्मरण केले जाते. आत्ताच आपण कुंभ पर्वाच्या उत्पत्तीची कथा ऐकली. भगवंताने या माध्यमातून केलेली लीला आता आपण समजून घेऊया. त्याच समुद्र मंथनाच्या दिव्य प्रसंगाचे आता आपण स्मरण करूया. त्यातील दिव्यत्व या क्षणी प्रत्यक्ष अनुभवूया. सर्वांनी डोळे मिटूया. डोळे मिटता क्षणी अत्यंत विशाल असा क्षीरसागर आपल्याला डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. देव आणि दानव करत असलेल्या क्षीरसागराच्या मंथनाचे दृश्य आपण साक्षात पाहत आहोत. देव आणि दानव प्रचंड मेरू पर्वत आणि वासुकी सर्परूपातील दोराने क्षीरसागराचे मंथन करत आहेत. मंथनातून प्रथम हलाहल विष बाहेर आल्याने सागराचे पाणी अशुद्ध झाले. त्यावेळी साक्षात भगवान शिवाने ते हलाहल विष प्राशन केल्याने क्षीरसागर शुद्ध झाल्याचे आपल्याला दिसत आहे. देव आणि दानव पुन्हा तेवढ्याच उत्साहाने मंथन कार्य करू लागले आहेत. शुद्ध झालेल्या या क्षीरसागरातून हळूहळू बाहेर येणाऱ्या एकेका रत्नाचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले आहे. आता देवतांचा वैद्य असलेला धन्वंतरी वर येताना दिसत आहे. धन्वंतरी देवतेच्या हातात आपल्याला एक कलश म्हणजे कुंभ दिसत आहे. हा कसला बरे कुंभ आहे? हाच तो 14व्या रत्नाच्या रूपात आलेला अमृत कुंभ आहे हे आपल्या लक्षात येत आहे. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी भगवंताने भेट स्वरूपात दिलेल्या या अमृत कुंभाप्रती, 14 रत्नांप्रती आणि भगवंताप्रती आपल्याला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आहे. तोच क्षीरसागराचे मंथन करणारे देव आणि दानव यांच्यात युद्ध चालू झाल्याचे आपल्याला दिसत आहे. हे युद्ध पुन्हा का चालू झाले याचा आपण विचार करत आहोत. त्याच वेळी आपल्या लक्षात आले की धन्वंतरी देवतेच्या हातातील तो अमृत कुंभ घेऊन इंद्रपुत्र जयंत स्वर्गात जायला निघाला आहे. त्यामुळेच चिडलेल्या दैत्यांनी देवतांचे युद्ध चालू केले आहे. देवता अमृत कुंभ वाचवू पाहत आहेत, तर दैत्य तो हिसकावून घेण्यासाठी धडपडत आहेत. देव आणि दैत्यांची केवढी झटापट चालू आहे. त्या झटापटीत तो अमृत कुंभ खाली पडतो की काय अशी काळजी आपल्याला वाटत आहे. एवढ्यात आपले लक्ष तेजोनिधी सूर्यदेवाकडे गेले. सूर्यदेवाने आपल्याला बघता यावे यासाठी त्याचे तेज सौम्य केले आहे. त्यामुळे या युद्धात अमृत कुंभाचे रक्षण साक्षात तेजोनिधी सूर्यदेव करत आहे असे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. कुंभातील अमृत बाहेर पडणार नाही ह्याची दक्षता साक्षात सोम म्हणजे चंद्र घेत आहे. साक्षात बृहस्पती म्हणजे गुरु दैत्यांचा संहार करत या अमृत कुंभाचे रक्षण करत आहे. म्हणजे अजूनही तो अमृत कुंभ देवतांच्या बाजूकडेच आहे याचे आपल्याला समाधान वाटत आहे. परंतु हे काय, देवतांनी एवढी सर्व दक्षता घेऊनही दैत्य त्यांच्याशी करत असलेल्या झटापटीत अमृत कुंभ हिंदकळत आहे. आता त्यातील काही अमृत बिंदू कुंभातून उसळून बाहेर येतील की काय अशी शंका आपल्याला येत आहे. साशंक मनाने पण तरी उत्सुकतेने भगवंत दाखवत असलेले ते दृश्य आपण पाहत आहोत. त्याच वेळी भगवंताच्या कृपेने आपल्याला या विशाल अशा सृष्टीतील एक फिरता आणि प्रचंड मोठा गोळा दिसत आहे. तो गोळा जसजसा आपल्या दृष्टीपथात अगदी समोर येत आहे तसे आपल्याला लक्षात येत आहे की हा फिरता गोळा म्हणजे पृथ्वीलोक आहे. त्या गोळ्याच्या बरेच अंतर दूर वरच्या बाजूला देव दानवांचे युद्धही अद्याप चालूच आहे. एवढ्यात वरच्या बाजूला चालू असलेले देवदानवांचे युद्ध आणि खालच्या बाजूला फिरणारा पृथ्वीगोल यांच्या मधल्या पोकळीत आपल्याला कसले तरी बिंदू दिसत आहेत. ते बिंदू म्हणजे हिंदकळणाऱ्या त्या अमृत कुंभातील काही बिंदू उसळून खाली पडत असल्याचे आपल्याला दिसत आहे. आता भगवंताने दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे ते अमृत बिंदू ते अमृताचे थेंब या पृथ्वीतलावर पडत असताना आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत. त्यातील काही अमृत बिंदू त्या पृथ्वी लोकातील भारत भूमीमध्ये उत्तर भारतातील प्रयागराज येथे पडत आहे. आपण पुन्हा वर युद्ध चालू असलेल्या ठिकाणी पाहत आहोत. देव दैत्यांची झटापट अजूनही चालूच आहे. त्यांच्या झटापटीत पुन्हा काही थेंब पृथ्वी गोलाकडे येत आहेत. त्या पडणाऱ्या थेंबांकडे पाहत असताना आपल्याला दिसले की ते अमृतबिंदू आपल्याच भारतभूमीवरील हरिद्वार येथे पडले आहेत. म्हणून आपण पुन्हा वर पाहणार, इतक्यात काही अमृतबिंदू उज्जैन येथे पडत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. आणि आत्ता वर पाहण्यापूर्वी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे काही थेंब पडल्याचे आपल्याला दिसत आहे. त्या विशाल अमृत कुंभातील मोठमोठे थेंब पृथ्वीवरील या चारही स्थानावर पडत असताना त्याचे तुषार संपूर्ण भारतभर उडाले, एवढे मोठे ते थेंब आहेत. हे सारे दृश्य पाहण्यात आपण अगदी रंगून गेलो आहोत. आणि हे काय आपल्या अंगावर हे काय पडले? अहो, माझ्या तुमच्या सर्वांच्याच अंगावर जलसदृश्य काहीतरी पडले आहे. काय पाहतोय आपण? आपल्यापैकी कुणाच्या डोक्यावर, पाठीवर, चेहऱ्यावर आणि हातावर काहीतरी तुषार स्वरूपात पडले? ते कसले तुषार आहेत? आपण त्याकडे निरखून पाहत असतानाच आपल्या लक्षात येत आहे की हे तुषार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अमृतबिंदूच आहेत. त्या अमृतबिंदूंच्या त्या चैतन्यमय स्पर्शाने आपण हरखून गेलो आहोत. आपल्याला धन्य धन्य वाटत आहे. भगवंताप्रतीच्या त्या धन्यतेने इकडे तिकडे पाहताना आपल्या आसपासचे वातावरण पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र झाले आहे अशी अनुभूती आपल्या सर्वांना येत आहे. अमृत बिंदू पडलेली ती पवित्र स्थळेही आपल्याला दिसू लागली आहेत. ते अमृत बिंदू पडल्याने ती स्थळे शुद्ध आणि पवित्र होत आहेत. त्यासह त्या अमृत कलशातील अमृतत्व चैतन्य हे वेगाने संपूर्ण भारत भूमीवर पसरत आहे. मुळातच चैतन्ययुक्त असलेली ही भारतभूमी आता अधिकच चैतन्यमय आणि तेजस्वी होत असल्याचे जाणवत आहे. हे सर्व दृश्य पाहताना आपल्या मनात अपार कृतज्ञता भाव दाटून आला आहे. आज भगवंताने या भावार्चनेच्या माध्यमातून त्या अमृत कुंभातील अमृत बिंदूंचे सामर्थ्य आणि व्यापकत्व आपल्या लक्षात आणून दिले. अमृत कुंभातील अमृत बिंदू भूलोकात केवळ चार ठिकाणीच पडले असले तरी त्याचे चैतन्य संपूर्ण भारतात पसरले आहे याची भगवंताने आपल्याला जाणीव करून दिली. याबद्दल भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया. समुद्र मंथनाच्या या दिव्य प्रसंगाद्वारे आपल्याला या क्षणी प्रत्यक्ष भगवद्लीला अनुभवता आली. आता या दिव्य इतिहासाचे साक्षीदार झाल्यानंतर भगवत कृपेने लाभत असलेल्या दिव्य कुंभ पर्वाचे महात्म्य आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. ज्या पवित्र स्थानी अमृत कुंभातील अमृत थेंब पडले त्या दिव्य कुंभक्षेत्र प्रयागराजचे महात्म्य आता आपण जाणून घेऊया. हे महात्म्य जाणून घेताना आपल्यावर तो अमृत वर्षाव शब्दरूपे कशा प्रकारे होत आहे याची ही प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. हे केवळ महात्म्य श्रवण नव्हे तर साक्षात प्रयागराज दर्शन आहे याची आपण प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. प्रयाग हे उत्तर प्रदेशातील गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावर वसलेले तीर्थस्थान आहे. गंगा आणि यमुना या नद्या दृश्य आहेत पण सरस्वती नदी अदृश्य आहे. या पवित्र संगमामुळेच याला प्रयागराज किंवा तीर्थराज असे म्हटले जाते. वैदिक काळापासून त्रिवेणी संगम हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. प्रयाग हे नाव अर्थपूर्ण आणि वेदान इतके प्राचीन आहे. प्रयाग या शब्दाचा अर्थ मोठा यज्ञ करणे असा आहे. सर्व प्रकारच्या यज्ञासाठी प्रयाग हे सर्वोत्कृष्ट तीर्थ असल्याने त्याला प्रयाग म्हणतात असा उल्लेख स्कंद पुराणात आहे. प्रयागचे क्षेत्र महात्म्य असे आहे की जेव्हा हरवलेले चारही वेद परत मिळाले तेव्हा प्रजापतीने या ठिकाणी एक महायज्ञ केला होता म्हणून प्रयागला प्रजापती क्षेत्र असेही म्हणतात. काशी प्रयाग अन गया या त्रिस्थळी यात्रेपैकी एक असलेल्या प्रयागचे स्थान धार्मिकदृष्ट्या अद्वितीय आहे. प्रयाग हे अक्षय क्षेत्र आहे. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय किंवा लय होत नाही असा. महाप्रलय होऊन सर्व जग बुडाले तरी प्रयाग बुडत नाही. प्रयाग येथील यमुनेच्या काठावर अक्षयवट आहे. हा अक्षयवट प्राचीन अन पवित्र वटवृक्ष आहे. प्रलयाच्या अंती श्री विष्णू येथील अक्षयवटावर शिशुरूपाने शयन करतात. तसेच सर्व देव ऋषी आणि सिद्ध येथे वास्तव्य करून या क्षेत्राचे रक्षण करतात असे प्रयाग महात्म्य पुराणांमध्ये सांगितले आहे. प्रयाग येथील गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर प्रतिवर्षी माघ मासात जत्रा भरते. हा माघमेळा या नावाने ओळखला जातो. येथेच प्रत्येक 12 वर्षांनी महाकुंभ मेळा आणि प्रत्येक 6 वर्षांनी अर्धकुंभ मेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे हिंदूंचे सांघिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणारी यात्रा आहे. प्रयाग येथील महाकुंभ मेळ्याला कोट्यवधी श्रद्धाळू गंगा स्नानासाठी येतात. कुंभ पर्वाच्या काळात नदी पात्रातील पाणी अडवून त्या ठिकाणी त्या वाळवंटात अनेक आखाडे साधू संत यांचे तंबू उभे ठाकतात. दुकाने लागतात. जत्रेचे स्वरूप त्या स्थळाला आलेले असते. त्यावेळी त्या परिसरात जणू अख्खे गावच वसलेले असते. तेथे मोठी कुंभनगरी सिद्ध होते. श्रद्धावंत भाविक साधू संत यांना त्या कालावधीमध्ये कुंभमेळ्याचा लाभ होण्यासाठी जणू साक्षात गंगा माताच त्या सर्वांवर कृपावंत होते. म्हणजेच ती गंगा माता कधीही या सर्व गोष्टींना हानी पोचवत नाही. ही तिची भक्तांवर कृपाच नव्हे का? कोट्यवधीच्या उपस्थितीत पार पडणारा कुंभमेळा म्हणजे हिंदूंची विश्वातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत श्री गुरूंचे कार्य पोचवण्याची, त्यांची कीर्ती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या कुंभ पर्वामध्ये ही धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी अनेक साधक आणि धर्मप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ह्याची पूर्वसिद्धता मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने चालू आहे. साधकांना या अध्यात्म प्रसाराच्या सेवेसाठी सहाय्य करण्यास भगवंतही कृपावंत झाला आहे. प्रयागराज येथे सेवा करणाऱ्या साधकांना त्याची क्षणोक्षणी प्रचितीही येत आहे. आता या दिव्य कुंभ पर्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक कसा लाभ घ्यायचा याविषयी आपण जाणून घेऊया. या सूत्रांचा लाभ करून घेऊन जे कुंभक्षेत्री प्रत्यक्ष उपस्थित असणार ते साधक याची स्थूलातून अनुभूती घेऊ शकतात, तर अन्य सर्वजणही मानस रूपाने याची अनुभूती घेऊ शकतात. कुंभमेळ्याच्या काळात अथवा कुंभस्थळी केलेल्या दानादी सर्व धार्मिक कृतींचे आणि नामस्मरणादी साधनेचे फळ इतर स्थळ काळाच्या तुलनेने 1000 पटीनी अधिक प्रमाणात मिळते. जे या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुंभस्थळी सेवा साधना करणार आहेत त्यांनी आणि अन्य सर्वत्रच्या साधकांनी भगवत भक्तांनी या कुंभपर्व काळात सेवेसह अधिकाधिक नामस्मरण करून 1000 पटीनी लाभ घेण्यासाठी प्रयत्न करूया. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि क्षिप्रा म्हणजे नर्मदा या नद्यांच्या क्षेत्री कुंभपर्व असते. नदीच्या पुण्यक्षेत्री सूक्ष्मरूपाने वास करणाऱ्या अनेक देवता, पुण्यात्मे, ऋषीमुनी तसेच कनिष्ठगण यांनाही यावेळी जागृती आलेली असते, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळण्यासही सहाय्य होते. कुंभपर्वाच्या काळात अनेक देवदेवता, मातृका, यक्ष, गंधर्व आणि किन्नरही भूमंडलाच्या कक्षेत कार्यरत असतात. साधना केल्याने या सर्वांचा आशीर्वाद मिळून आपली कार्यसिद्धी अल्प कालावधीत होते. या ठिकाणी स्नान ध्यानधारणा केल्याने हिमालयातील सिद्ध ऋषीमुनींकडून येणारी ऊर्जा मिळते. या पवित्र क्षेत्री सेवा करणाऱ्या जीवांना समष्टी सेवेतून ध्यानधारणेतील चैतन्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे सेवा करताना अखंड नामस्मरण, गुरुस्मरण करून आपण ही ऊर्जा प्राप्त करून घेऊया. कुंभमेळा म्हणजे भगवंताने आपली शीघ्रगतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी दिलेली सुवर्ण संधी आहे. कुंभमेळ्यात अनेक ब्रह्मज्ञानी तसेच विविध योग मार्गातील साधुसंत एकत्र येत असतात. त्यांचा सत्संग आणि मार्गदर्शन यांचा लाभ अल्पावधीत पण एकाच ठिकाणी मिळतो. आपल्या प्रदर्शन स्थळालाही त्यांच्यापैकी अनेक जण भेट देतात, तेव्हा त्यांच्या सत्संगाचा लाभ व्हावा यासाठी प्रार्थना करत तेथे सेवा करूया. हाच भाव अन्यत्र सेवा करणाऱ्या साधकांनीही ठेवूया. अध्यात्म प्रसाराची सेवा ही आपली समष्टी साधना आहे. अशी साधना करण्याची संधी आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्राप्त झालेली आहे. आत्ताच ऐकल्याप्रमाणे कुंभक्षेत्री साधना केल्याने त्याचा सहस्रपटीने लाभ होतो. तेव्हा केवळ धर्मप्रसाराचे कार्य नव्हे तर त्या माध्यमातून आपली साधना होणार असा भाव ठेवूया आणि अधिक प्रमाणात लाभ करून घेऊया. अनेक वर्षे आणि अनेक ठिकाणी जाऊन आणि दीर्घकाळ प्रयत्न करूनही आपण कोट्यवधी लोकांपर्यंत पोचू शकत नाही. मात्र कुंभमेळ्याच्या माध्यमातून श्री गुरुनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आपण एकाच ठिकाणी असणार, मात्र कोट्यवधी लोक आपल्याकडे येणार आहेत. श्री गुरूंच्या दिव्य ज्ञानमय चैतन्याकडे, त्या चैतन्यरूपी प्रदर्शनाकडे ते आकृष्ट होणार आहेत. एवढ्या व्यापक स्तरावर गुरुकार्य करण्याची संधी आपल्याला लाभत आहे हे लक्षात घेऊन तळमळीने ही सेवा करूया. कुंभमेळ्याच्या वेळी त्या ठिकाणची स्थिती ही दैवी बळाच्या सहाय्याने कार्य करण्यास अत्यंत पूरक असते. त्यावेळी कुंभमेळ्याच्या क्षेत्री अमृतलहरीच अवतरत असतात. त्यामुळे त्या योगे समष्टीचे कल्याण साधले जाऊन ईश्वरी कृपाही संपादन करता येते. कुंभक्षेत्री आपण जी काही सेवा करणार आहोत, जो काही गुरुकार्याचा प्रसार त्यातून होणार आहे, तो त्या दैवी बळावर होणार आहे. निश्चितच आपल्या प्रत्येक सेवेला दैवी कृपेचे पाठबळ लाभणार आहे. आपण केवळ त्यासाठी माध्यम असणार आहोत हे लक्षात घेऊन आपल्या साधनेसाठी त्याचा लाभ करून घेऊया. कुंभमेळा म्हणजे दैवी बळाच्या आधिक्याचा काळ हे आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया आणि क्षणोक्षणी सेवा करताना त्याची प्रत्यक्ष प्रचितीही घेऊया. कुंभमेळ्याचे चैतन्य हे केवळ त्या स्थळापुरते मर्यादित नसते, भारतभरात सर्वत्र ते प्रक्षेपित होत असते. एवढे ते व्यापक चैतन्य असते. त्यामुळे ही सूत्रे केवळ कुंभक्षेत्री असणाऱ्यांनाच नव्हे तर सर्वत्रच्या साधकांना, सर्वत्रच्या भगवत भक्तांनाही लागू होतात हे लक्षात घेऊन कुंभक्षेत्री सेवा करणाऱ्या साधकांसह सर्वत्रच्या साधकांनीही विश्वभरातील प्रत्येक जीवाने त्याचा लाभ घेऊया. कुंभमेळा या शब्दातील कुंभ याचा आध्यात्मिक स्तरावरील भावार्थ काय आहे ते आता जाणून घेऊया. कुंभ म्हणजे मातीचा घडा अथवा मडके. हा कुंभ किंवा मडके हे मानवी देहाचे प्रतीक मानले आहे, कारण मानवाचा देह मातीपासून निर्माण झाला आहे आणि मृत्यूनंतर तो मातीतच विलीन होतो. म्हणून कुंभ हे मानवी देहाचे प्रतीक होय. कुंभमेळ्यात जाऊन केवळ नामस्मरण केल्याने अथवा सेवा करण्याने विशेष लाभ होणार नाही, तर आपले स्वभाव दोष आणि अहंकार यांनी भरलेले मन, बुद्धी आणि अहम यांचे कुंभ तीर्थक्षेत्री सेवा करताना रिकामे केले तरच आपल्याला देवता आणि साधुसंत यांचे आशीर्वाद मिळून आपल्या जीवनाचे सार्थक होईल. हे आणखी स्पष्ट होण्यासाठी आपण संतांचा एक प्रसंग पाहूया. 700-800 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संतरत्ने उदयास आली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा महार, संत एकनाथ अशी अनेक संतरत्ने जगताच्या उद्धारासाठी कार्यरत होती. समाजाला भक्ती मार्गाकडे वळवण्याचे महान कार्य ती संत मंडळी करत होती. या संतांच्या माध्यमातून जगताला शिकवण देण्यासाठी एकदा भगवंतानेच भगवान पांडुरंगाने एक लीला केली. आता आपण भगवंताची ती लीला प्रत्यक्ष अनुभवूया. एकदा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चार भावंडे आणि संत नामदेव ही संत मंडळी संत गोरा कुंभार यांच्याकडे जमली होती. आणखी काही संत तेथे आले होते. गाडगी मडकी घडवणे हे संत गोरा कुंभार यांच्या जीवन निर्वाहाचे साधन होते. संत गोरोबांच्या अंगणात बरीच गाडगी मडकी ठेवली होती. त्यातील काही कच्ची म्हणजे नुकतीच घडवलेली होती, तर काही पक्की तयार झालेली होती. चाकावरही मडके होते. लहानग्या मुक्ताईने अंगणात ठेवलेल्या त्या मडक्यांच्या राशी पाहिल्या. तेवढ्यात तिचे लक्ष तेथेच पडलेल्या थापटण्याकडे गेले. तिने ते थापटणे हातात घेतले आणि उत्सुकतेने गोरा कुंभारांना विचारले, गोरोबा काका हे काय आहे? गोरोबा म्हणाले, हे थापटणे आहे. मुक्ताई म्हणाली, ते कशासाठी वापरतात? गोरोबानी उत्तर दिले, हे मडक्यावर हलकेसे थापटले की मडके पक्के भाजले गेले की कच्चे राहिले ते समजते. मुक्ताई म्हणाली, गोरोबा काका, मलाही मडकी कच्ची की पक्की हे पाहायचे आहे. मी पाहू का पडताळून? तिचे बोलणे ऐकून गोरोबानी ते थापटणे मुक्ताईच्या हातात सोपवले आणि थापटणी कशी करायची हे दाखवले. मुक्ताईने एक एक करून संत गोरोबांच्या अंगणात असलेल्या सगळ्या मडक्यांची पडताळणी केली. ते करताना मुक्ताईला गंमत वाटत होती. सगळी मडकी पडताळून झाल्यावर मुक्ताई संत मंडळी बसली होती तेथे आली. एवढ्या लहान वयात संतपदाला पोचलेल्या मुक्ताईच्या माध्यमातून भगवंताने काही वेगळीच लीला करायचे ठरवले होते. मुक्ताबाईने प्रथम आपला मोठा दादा संत निवृत्तीनाथ यांच्या डोक्यावर त्या थापटण्याने हलकेच थापटले. मुक्ताईच्या या कृतीवर निवृत्तीनाथ कौतुकाने हसले. मुक्ताई म्हणाली, हे मडके पक्के आहे. नंतर तिने लाडक्या ज्ञाना दादाचीही परीक्षा घेतली. मुक्ताई त्यांच्याजवळ पोचताच ज्ञानदेवानी स्वतःहूनच आपले मस्तक तिच्या पुढे झुकवले. मुक्ताईने त्यांच्या डोक्यावर थापटले. त्यांनीही हसून मुक्ताईला प्रतिसाद दिला. मुक्ताई म्हणाली, हेही मडके पक्के आहे. जणू मुक्ताई एक एक करून जमलेल्या संतांची परीक्षा घेत होती. तिने एक एक करून सगळ्यांच्या डोक्यावर थापटण्याने हलकासा प्रहार केला. सगळे कौतुकाने हसत होते. तिने डोके थापटल्यावर हसले की हे मडके पक्के आहे असं म्हणून ती हसत हसत पुढे जाईल. होता होता सगळ्यांच्या डोक्यावर मुक्ताईने ते थापटण्याचा हलकासा प्रहार केला. अगदी गोरोबा काकांनाही तिने सोडले नाही. आता नामदेवांची पाळी होती. नामदेव हे थोर संत होते. प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याशी बोलायचा. जेव्हा नामदेव मुक्ताईप्रमाणे बालवयात होते तेव्हा त्यांनी हट्ट धरल्यावर साक्षात भगवंताने त्यांनी दिलेली खीर चाकली होती. असे हे संत नामदेव मुक्ताईचा हा खेळ पाहत होते. तिच्या भावंडाशी हा खेळ चालू होता, तोवर ते गंमत म्हणून पाहत होते. मुक्ताई जेव्हा नामदेवासमोर आली तेव्हा नामदेवांच्या मनात विचार आला, मुक्ताईचा हा बालिशपणा अतीच होतोय, थोडा वेळ कौतुक म्हणून बरे होते, आता ही सगळ्यांची डोकी थापटत चालली, आता हिचा मोर्चा माझ्याकडेही वळला आहे. नामदेवांचा अहंकार दुखावला गेला. त्यांना वाटले, मी एवढा महान विठ्ठल भक्त आणि ही लहान मुलगी माझी पारख करते, माझा अपमान करते. नामदेव असा विचार करतच होते तेवढ्यात मुक्ताईने त्यांचेही डोके थापटले. अनावर झालेल्या संतापाने नामदेवांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते पाहून मुक्ता म्हणाली, हे मडके अद्याप कच्चे आहेत. मुक्ताईच्या म्हणण्यावर सगळे हसले, मात्र तिचे हे बोलणे ऐकून नामदेव अधिकच दुखावले. ते म्हणाले, प्रत्यक्ष विठ्ठल माझ्याशी बोलतो, माझे ऐकतो आणि ही मला कच्चे मडके म्हणून हिणवते. तेव्हा त्यांना शांत करत गोरोबा काका म्हणाले, नामदेवा तुम्ही मोठे भक्त अगदी परमभक्त आहात हे मान्य, पण तुमच्यात अहंकार आहे, तो जाईपर्यंत भक्ती मार्गात तुमची प्रगती कशी होणार? अहो मुक्ताचे म्हणणे योग्यच आहे. नंतर नामदेवांना समजावत ते म्हणाले, नामदेवा शांत व्हा, तुम्हाला अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, हवे तर विठ्ठलाला विचारा. गोरोबा काकांच्या या म्हणण्यावर नामदेव संतापाने तेथून बाहेर पडले. ते थेट मंदिरात विठ्ठलाकडे गेले. सारा वृत्तांत त्यांनी विठ्ठलाला सांगितला. त्यावर विठ्ठलानेही त्यांना सांगितले, नामदेवा गुरु भेटल्याविना अध्यात्मात प्रगती नाही, तुला गुरु करायलाच हवा, तेव्हा तू गुरूंच्या शोधात जायला हवेस, सद्गुरु भेटायला हवेत, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने संत होशील. मग नामदेव खऱ्या अर्थाने संत बनण्यासाठी गुरूंच्या शोधात निघाले. श्री विठ्ठलाच्या कृपेने नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु म्हणून लाभले आणि गुरुकृपेने त्यांच्या भक्तीतील न्यूनता दूर होऊन त्यांच्या भक्तीला परिपूर्णता आली. या कथेतून किती मोठा आणि महत्त्वाचा बोध भगवंत आपल्याला देत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल. अत्यंत बोधमय अशा या प्रसंगामध्ये आपल्या जीवनाचा आपल्या उद्धाराचा मार्गच दडलेला आहे. चला तर या कथेच्या माध्यमातून भगवंत देत असलेला बोध आता आपण त्याच्याच कृपाशीर्वादाने श्रवण करूया. आपण ईश्वराचे भक्त आहोत, त्याचे लाडके आहोत, देव आपल्याशी बोलतो, आपल्या समवेत नाचतो गातो, याचा नामदेवांना अहंकार झाला होता. म्हणून भगवंताने लीला रचून मुक्ताईच्या माध्यमातून त्यांचा अहंकार कमी करण्याचे ठरवले. म्हणूनच गोरोबा काकांकडे जमलेल्या संतांच्या उपस्थितीत लहानग्या मुक्ताईने नामदेवांना जाणीव करून दिली. ती म्हणाली, नामदेवाचे मडके म्हणजे कुंभ अहंकाराने भरलेले आहे, म्हणून नामदेव अजून कच्चाच राहिला आहे. संत नामदेवांमध्ये जो काही भक्तीचा अंशात्मक अहंकार होता त्यामुळे त्यांचे मडके कच्चे असल्याचे मुक्ताईने आणि तेच साक्षात विठ्ठलाने देखील सांगितले. खरं तर आपल्याला शिकवण्यासाठीच ही भगवंताची एक लीला आहे. या कथेच्या श्रवणातून आपण जर आत्मचिंतन केले तर आपल्याला आपली ही स्थिती लक्षात येते. आपण सर्वांनीही हे लक्षात घेऊया की आपल्या सर्वांची ही मडकी म्हणजे कुंभ कच्चेच आहेत. ह्याचे कारण म्हणजे आपण दोष अहंकाराने विषय विकाराने ग्रासलेलो आहोत, मायेत गुंतलेलो आहोत. प्रत्येकाला आपले रूप श्रीमंती कर्तृत्व एवढेच नव्हे तर आपण करत असलेली साधना किंवा भक्ती यापैकी एकाचा तरी अहंकार असतो. तसेच आपले मन अनेक स्वभावदोषांनी भरलेले असते. अनेक दोष अहंकार पाप विकार यांनी आपले मनरूपी कुंभ भरलेले असते. त्यामुळे आपला कुंभ किती कच्चा असेल याची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण सर्वांनी लक्षात ठेवूया की आपण कितीही भक्ती केली, भक्ती करून भगवंताचे भक्त जरी बनलो, कितीही साधना केली, तरी जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकाराचा लवलेश असेल, अंशमात्रही अहंकार शेष असेल, तोपर्यंत साधनेत आपली प्रगती होऊ शकणार नाही अथवा साधनेला परिपूर्णता प्राप्त होणार नाही. त्यामुळे साधना मार्गावरून वाटचाल करत असताना सातत्याने भगवंताची किमया आठवूया. प्रत्येक गोष्टीचे मूळ अन्य कोणी नसून केवळ आणि केवळ परमेश्वर असतो हे ध्यानी मनी ठेवूया. हे आपल्या अंतरी बिंबवूया. आपल्या चित्ती त्याचा संस्कार दृढ करून साधनेत स्वतःची प्रगती करून घेऊया. बऱ्याचदा साधनेचे प्रयत्न करताना अथवा सेवा करताना आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी भगवंत काही अनुभूती देऊन आपल्यावर कृपा करतो. यात खरं तर आपले प्रयत्न अंशमात्र असतात, भगवंताची कृपा मात्र अधिक असते. मात्र नेमके हेच आपण विसरतो. आपल्याला वाटते की आपल्याला अनुभूती आली, आपण प्रयत्न केले, हा मीपणाचा भ्रम जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपले मडके कच्चेच असते हे आपण लक्षात घेऊया. आपल्या अंतरात काही प्रमाणात जाणीव असते किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो की देवाने करवून घेतले, देवामुळे झाले, पण आपण केलेल्या कृतीचा अंशात्मक तरी अहंकार आपल्या चित्तावर बिंबलेला असतो. म्हणूनच आपण आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. आपण कितीही मोठे भक्त झालो तरीही अहंकार नष्ट झाल्याशिवाय आपल्याला साधनेत पुढे जाता येत नाही. करता मी नसून साक्षात भगवंत आहे हा विचार ठेवून प्रयत्न करणे, तसेच झालेल्या प्रयत्नात संतुष्ट न राहता पुढे पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत राहणे, हीच आपले मनरूपी कुंभ पक्के करण्याची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेऊया. या प्रयत्नांद्वारे आपण आपले कुंभ पक्के करूया, स्वतःचा उद्धार करून घेऊया. अनेक दोष अहंकार पाप विकार यांनी भरलेले आपले मनरूपी कुंभ रिकामे करायला हवेत. ते रिकामे करण्याचे सर्वोत्तम स्थळ आणि काळ म्हणजे कुंभमेळा. ईश्वराच्या कृपेने यावर्षी आपल्या सर्वांना अधिक जलद गतीने शुद्ध निर्मळ होण्याची अनुभूती घेण्यासाठी कुंभमेळ्याच्या रूपात सुवर्णसंधी मिळाली आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनाने भगवंताने अखिल मानवजातीवर केलेली ही परमकृपाच आहे. मनुष्याला जलदगतीने मुक्त करण्याचा मार्ग भगवंताने या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आखला आहे. साधनेच्या प्रयत्नांद्वारे दोष अहंकार आणि विकारांच्या अशुद्धीने भरलेला मनरूपी कुंभ रिक्त करूया. साधनेच्या प्रयत्नांनी देह आणि मनरूपी कुंभ पक्का केला. दोष अहंकार आणि विकारांनी भरलेला तो कुंभ रिक्तही केला तरी त्या कुंभाला शोभा कधी येणार? जेव्हा तो सद्विचार सद्गुणरूपी अमृताने भरलेला असेल. अमृत कुंभाच्या प्राप्तीसाठी देवदेवतांनी किती अपार कष्ट घेतले त्याचे स्मरण ठेवून आपणही आपल्या मनरूपी कुंभामध्ये एक एक करून अमृताचे बिंदू साठवण्यासाठी प्रयत्न करूया. सद्गुणरूपी अमृत, भावामृत आणि ज्ञानामृत यांनीच त्या कुंभाला शोभा येणार आहे. साधनेच्या एकेका प्रयत्नाद्वारे अमृताचे एक एक बिंदू त्या कुंभात साठवले जाणार आहेत याची आपण प्रत्यक्ष प्रचिती घेऊया. संत नामदेवांच्या प्रसंगातून आपल्याला आणखी एक भाग जो शिकायला मिळतो तो म्हणजे जीवनातील गुरूंची आवश्यकता. संत नामदेवांना गोरोबा काका आणि साक्षात विठ्ठलानेही सांगितले की गुरूंशिवाय आपण करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांना आणि आपल्या भक्तीला पूर्णत्व येऊ शकत नाही. हेच गुरूंचे महात्म्य सांगत असताना संत कबीरही म्हणतात, गुरु कुमार शिष्य कुंभ है, गडी गडी काढे खोट, अंतर हात सहार दे, बाहर बाहे चोट. याच संत कबीरांनी गुरुना कुंभाराची उपमा दिली आहे आणि शिष्य म्हणजे मातीचा कच्चा कुंभ म्हणजेच मडके. त्या शिष्यरूपी मडक्याला कुंभाररूपी गुरु आतून आपल्या हाताने आधार देतात आणि बाहेरून त्याला थपकी देऊन त्याच्यातील दुर्गुण घालवतात. अशा प्रकारे गुरु शिष्याचे चरित्र घडवतात. गुरूंचा अभाव असेल तर शिष्याचे जीवन त्या मातीच्या तुकड्यासारखे असते. मात्र गुरुस त्याला सुंदररित्या सुबकरित्या आकार देऊन घडवतात, त्याचे चरित्र निर्माण करतात. शिष्यातील सर्व दोष त्याचे दुर्गुण नष्ट करून त्याच्या जीवनाला अंतर्बाह्य सुंदर आणि अर्थपूर्ण बनवतात, त्याचे जीवन परिपक्व करतात. अशा प्रकारे शिष्याच्या जीवनात विविध भूमिका निभावण्यासह कुंभाराची भूमिकाही निभावून त्याला घडवणाऱ्या श्रीगुरूंच्या चरणी आपण कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करूया. या महाकुंभ पर्वाचा एक सहस्र पटीनी लाभ घेण्यासाठी आपण सर्वजण कसे प्रयत्न करू शकतो? त्यासाठी आपण प्रतिदिन प्रयत्न करताना कोणते ध्येय ठेवायचे ते पुन्हा एकदा आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. आपण सर्वांनी हे ध्येय आपल्या वहीमध्ये नोंद करून घेऊया. तसेच या ध्येयानुसार आपले प्रयत्न होत आहे ना याविषयी प्रतिदिन स्वतःचा आढावाही घेऊया. पहिला भाव प्रयत्न आहे, प्रतिदिन स्नान करत असताना आपण कुंभक्षेत्रीच स्नान करत आहोत. त्रिवेणी संगमातील त्या पवित्र जलामुळे आपली अंतर्बाह्य शुद्धी होत आहे असा भाव ठेवूया. त्याच समवेत गुरुस्मरणही करूया, त्यामुळे आपोआपच आपले तीर्थस्नान होईल. दुसरा भावप्रयत्न आहे, आज आपण भावार्चनेमध्ये अनुभवल्याप्रमाणे समुद्र मंथनातील प्राप्त झालेल्या अमृताचे जे काही बिंदू या भूतलावर पडलेले आहेत ते सूक्ष्म रूपाने पडत असताना त्याचे तुषार आपल्यावरही उडत आहेत. त्याद्वारे आपली मरगळ नष्ट होऊन आल्हाददायक आणि उत्साही वाटत आहे, आपली शुद्धी होत आहे असे अनुभवण्याचा प्रयत्न करूया. तिसरा भाव प्रयत्न आहे, आपला देहरूपी मनरूपी कुंभ पक्का करण्यासाठी, दोष अहंकार दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करूया. तसेच साधनेच्या प्रयत्नाद्वारे मनरूपी कुंभ रिक्त करून त्या भाव भक्तिरूपी ज्ञानरूपी अमृताचा एक एक बिंदू साठवून ठेवूया. अशा प्रकारे भावप्रयत्न करून आपण या महाकुंभ पर्वाचा 1000 पटीनी लाभ करून घेऊया. सातत्याने केलेल्या भावपूर्ण प्रयत्नाद्वारे अमृताहून मधुर असा भावानंद चाखूया. भक्ती सत्संगात कुंभ पर्वाचे महात्म्य श्रवण करून असे जाणवत आहे की आपण प्रत्यक्षच त्या कुंभ पर्वामध्ये आहोत. प्रत्यक्ष कुंभ मेळ्यामध्ये जी स्थिती अनुभवता येईल ती भगवत कृपेने आणि गुरुकृपेने आपल्याला घर बसल्याच अनुभवायला मिळत आहे. भगवंत आपल्याला ते दिव्य क्षण अनुभवायला देत आहे. ते दिव्य वातावरण, दिव्य चैतन्य सर्व काही अनुभवून आपण खरंच धन्य धन्य झालो आहोत. ही स्थिती अशीच अनुभवत राहावी. भगवंताच्या सूक्ष्म आणि आनंददायी अशा भक्तिविश्वात असेच डुंबून राहावे असेच वाटत आहे. त्यामुळे या भक्ती सत्संगाचे समापन होऊ नये असेच वाटत आहे. तरी समापनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भगवंताची आळवणी करण्याची, त्याचे स्तुतिगान करण्याची एक संधी आपल्याला प्राप्त होत असते. या आळवणीने आपल्या अंतरातील तळमळ प्रचंड वाढून आपल्यातील भगवंताप्रती भावभक्ती अधिक प्रमाणात जागृत होते. याच दिव्य भक्तिमय अशा भावस्थितीत आपण नेहमी भक्ती सत्संगाचे समापन करतो. आजही आपण अशाच प्रकारे भगवंताची आळवणी करणार आहोत. परंतु आजच्या आळवणीमध्ये आपण रोमरोमातून शुद्धतेची, निर्मळतेची आणि पवित्रतेची अनुभूती घेणार आहोत. प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रत्यक्ष पवित्रतेची अनुभूतीच आहे. आत्ता आपण त्याच दिव्य त्रिवेणी संगमावर आहोत याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. तेथील नदीचे विशाल पात्र, शांत आणि पवित्र वातावरण, नदीच्या पाण्याचा कलकल असा आवाज, या सर्वांमुळे आपले मन मंत्रमुग्ध झाल्याचे जाणवत आहे. याच आल्हाददायक वातावरणात गंगा किनारी उभे राहून आपण शरणागतीने गंगा स्तुती करूया. साक्षात गंगा मातेची भावपूर्ण स्तुती आणि जय जयकार करताना संपूर्ण वातावरणही कसे त्या भक्तीने निनादून जात आहे याची अनुभूती घेऊया. गंगा मातेच्या आळवणीने हृदयाच्या परिशुद्धतेची अनुभूती घेऊया. हे गंगे भागीरथी तुझा जय जयकार असो. हे गंगे तू आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहेस. तूच चिदानंद स्वरूप शिवस्वरूप आहेस. हे भागीरथी तुझ्या स्मरणाने तुझ्या स्पर्शाने तुझ्या अनुसंधानाने आणि तुझे जल प्राशन केल्याने आमच्यातील चेतनाशक्ती जागृत होते. हे गंगे तू साक्षात पवित्रतेची परमपावनतेची मूर्ती आहेस. तुझ्यातील या परमपावित्र्यामुळेच साक्षात भगवान शिवालाही तुला आपल्या शिरावर धारण करावे वाटले. म्हणूनच शिवाला गंगाधर हे नाम प्राप्त झाले. हे गंगे तू एवढी पावन आहेस की महेश्वरानी तुला केवळ आपल्या शिरीस धारण केलेले नाही तर ते तुझी अखंड महती गात आहेत. तुझ्या पावित्र्याची साक्ष अखिल मानवजातीला करून देत आहेत. अशा हे पवित्रतम गंगे तुझा अखंड आणि अखंड जय जयकार असो. हे गंगे तुझी जलधारा अत्यंत पवित्र पावन शुद्ध आणि निर्मळ आहे. तुझी जलधारा म्हणजे साक्षात अमृतधाराच आहे. तुझ्या जलाच्या एका थेंबानेही जीवाचा उद्धार होतो. जीव भव बंधनातून मुक्त होतो. तू साक्षात कांतिमती आहेस. हे ब्रह्मांड तुझ्या जलधारेने तुझ्या अमृतधारेने व्यापलेले आहे. तुझ्या वाहत्या जलाकडे पाहिल्यावरही दिव्यत्वाची अनुभूती येते. चित्त शुद्धीची अंतरंग निर्मळ झाल्याची अनुभूती येते. हीच तर तुझ्यातील पवित्रतेची साक्ष आहे. हे परमपावनी तुझी शिवभक्ती एवढी आहे की तुझ्या वाहत्या जलधारांमधून शंकर शंकर जय शिव शंकर अशा लहरी निनादत असतात. शिव शिव असाच परमदिव्य नाद ऐकू येतो. तुझ्या त्या वाहत्या जलाच्या लहरी जणू भगवान शिवाचे स्मरण करत असतात. त्या नादातून आमच्या अंतरंगातील सर्व तृष्णा शांत होऊन तृप्तीची अनुभूती येते. हे गंगे तुझा जय जयकार असो. तुझा अखंड आणि अखंड जय जयकार असो. हे गंगे आम्हालाही तुझ्या सम पवित्र आणि निर्मळ शुद्ध बनव. आमचे अंतरंगही तुझ्याप्रमाणेच भगवंताच्या नामाने त्याच्या अनुसंधानाने व्यापू दे. आम्हालाही पावित्र्याची अनुभूती येऊ दे आणि आम्हाला त्या परमेश्वराच्या चरणी स्थान मिळू दे. हे गंगे हे परमपावनी तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार असो. तुझा अखंड जय जयकार असो. गुरुदेवांच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.